ऑल इज वेल मध्ये आज डॉक्टर्स डे स्पेशल शो मध्ये आरजे अमृताला तुम्ही ऐकताय ऑन MGM 90.8 FM, साथ है तो बात है। आज नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त माझ्यासोबत गप्पा मारतायत डॉक्टर प्रदीप गर्गे सर। सर मला सांगा, आजचा नॅशनल डॉक्टर्स डे तुम्ही कसा साजरा करणार आहात?
आजचा दिवस हा नेहमीसारखाच रुग्णसेवेतच साजरा करणार आहे।
वा सर, मस्तच। सर, जेव्हा एखादा पेशंट बरा होतो आणि आपल्या घरी जाताना तुमचे आभार मानतो, तर त्यावेळी जी फिलिंग येते त्याविषयी आम्हाला काही सांगा।
जसं एखाद्या गायकाने छान तान घेतली ना की कसं श्रोते टाळी वाजवतात आणि मग त्यावेळेला कसं वाटतं, किंवा धोनीने शेवटच्या बॉलवरती षटकार मारून भारताला विजयी केल्यावरचा जो आनंद तसा शब्दात व्यक्त करता येत नाही, तसेच हे आहे। अहो, हा आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो।
कुणाची सेवा केल्यामुळे एखादी व्यक्ती आनंदित होणं आणि तिच्या आनंदाकडे पाहून आपण समाधानी होणं, हा सुंदर असा अनुभव डॉक्टरांना मिळत असतो। औरंगाबादकर आपल्या डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर प्रदीप गर्गे सरांसोबत गप्पा अशाच सुरू राहतील। कुठेच जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा आरजे अमृतासोबत ओनली ऑन MGM 90.8 FM, साथ है तो बात है।